नमस्कार, मी प्राध्यापक जयंत पाटील, माजी विभाग प्रमुख अर्थशास्त्री विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। आज आपण कृषी पत धोरण ॲग्रिकल्चरल क्रेडिट पॉलिसी या विषयावर बोलणार आहोत। एकंदरीत पाहता देशाच्या समग्र आर्थिक धोरणाचा शेती धोरण हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो आणि शेती धोरणामध्ये शेतीला होणारा पतपुरवठा त्या संबंधाचं धोरण हा अत्यंत क्रिटिकली महत्त्वाचा घटक मानला जातो। असं का, असा साहजिकच प्रश्न उपस्थित केला जातो। या प्रश्नाचं उत्तर शेतीचं एकूण महत्त्व याच्यात सापडतं। अन्नपुरवठ्यासाठी, कच्च्या मालासाठी फार मोठ्या प्रमाणात स्थानिक विकेंद्रित रोजगार निर्माण करण्यासाठी, भाववाढीचं नियंत्रित करण्यासाठी आणि बहुतेक लहान आणि मध्यम शेतकऱ्यांच्या दृष्टीनं निर्वाहाची व्यवस्था, या अर्थानं कुठल्याही देशाची शेती व्यवस्था हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधार असतो, महत्त्वाचा घटक असतो। आमच्याकडे तर जुन्या काळात मी शेती हा एकूण भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे अशाच पद्धतीचं विवेचन करत होतो। या अर्थानं शेतीच्या पतपुरवठ्याची व्यवस्था काय आहे, कशी असायला पाहिजे, त्यात गरजेप्रमाणे बदल कसे करायला पाहिजेत, केव्हा करायला पाहिजेत, किती प्रमाणात करायला पाहिजेत, अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरं शेती किंवा कृषी पतधोरण या व्यापक शीर्षकाखाली आपल्याला समाविष्ट करता येतात। शेतीला कर्जपुरवठा कशासाठी लागतो, शेतीला पतपुरवठा कशासाठी लागतो, असा जर प्रश्न उपस्थित केला तर व्यापक अर्थानं कोणत्याही उद्योगासाठी, कोणत्याही उत्पादन व्यवस्थेसाठी, कोणत्याही सेवेच्या निर्मितीसाठी भांडवल लागतं। भांडवल कशातनं निर्माण होतं? एका बाजूला संबंधित माणसानं किंवा उद्योग संस्थेनं स्वतः केलेली बचत हे भांडवलाचं पहिलं स्वरूप, पण उद्योगासाठी, कारखानदारीसाठी, व्यवसायासाठी लागणारं जेव्हा 100 रुपयाचं भांडवल आवश्यक असतं तेव्हा आम्ही केलेली बचत ही काही वेळा 5 रुपये, कधी 10 रुपये, कधी 15 रुपये, कधी 20 रुपये, याच्यापेक्षा जास्त असत नाही। म्हणजे स्वतःची बचत ही औद्योगिक कामासाठी, व्यापारी कामासाठी, उत्पादन व्यवस्थेसाठी पुरत नाही। साहजिकच मग अशा वेळी भांडवल उभं करावं लागतं। भांडवल उभं करणं म्हणजे काय करणं, त्याचे 2 मार्ग आहेत। लोकांना आवाहन करणं की बाबा असा असा धंदा मी करणार आहे, या धंद्यातनं हे उत्पादन होणार आहे आणि हे उत्पादन बाजारात आपण किफायतशीर किमतीला, नफ्याच्या किमतीला विकू शकणार आहे, अशी अशी मागणी आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं भांडवल, शेअर भांडवल म्हणून माझ्या धंद्यात द्या। शेअर भांडवल जेव्हा आम्ही घेतो तेव्हा ते त्या ज्याचं शेअर भांडवल घेतलं त्याला आपण एका अर्थानं त्या उद्योगधंद्याची त्या प्रमाणात मालकी देतो, ते कर्ज नसतं। शेअर भांडवलामुळं व्याजाचं बर्डन निर्माण होत नाही, व्याजाचा भार निर्माण होत नाही। पण असं देखील किती भांडवल उभं करता येतं? बहुतेक सगळ्या धंद्यांचा अनुभव असा आहे की 1-10% बचत, 40-30% भाग भांडवल किंवा शेअर भांडवल ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीचं भाग भांडवल उभा करू शकतो। म्हणजे 100 रुपयातले 50 गोळा झाले, आणखी 50 रुपये आणायचे कुठनं, आणि मग अशा 50 रुपयाची तरतूद त्या देशाची बँकिंग व्यवस्था जी असते, ब्रॉडली कर्ज पुरवठा करणारी व्यवस्था, या व्यवस्थेकडनं अशा प्रकारची कर्ज घेतली जातात। हे जसं एकूण उद्योगधंद्यासाठी, व्यापारासाठी, व्यवसायासाठी खरं आहे, तितक्याच अर्थानं शेतीला देखील भांडवल लागतं। शेतकऱ्यांच्याकडे स्वतःचं भांडवल फार मर्यादित असतं। शेतीच्या अल्पकालीन कामासाठी किंवा दीर्घकालीन कामासाठी लागणारं सगळं भांडवल शेतकऱ्याकडे असत नाही आणि शेती उत्पादन हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणून शेतकऱ्याला कर्जपुरवठा वेळच्या वेळी पुरेशा प्रमाणात योग्य व्याजदराला योग्य प्रमाणात झाला पाहिजे याबद्दल जगभर सगळ्यांचं एकमत आहे. शेतीचा कर्ज पुरवठा हा एकूण देशाच्या आर्थिक धोरणाचा अत्यंत महत्त्वाचा सेन्सिटिव्ह ॲस्पेक्ट असतो असं मान्य करायला पाहिजे. आता शेतीला कर्ज पुरवठा लागतो कशासाठी असा प्रश्न उपस्थित करावा लागतो. अगदी मूलभूत प्रश्न उपस्थित केलेला असताना असं उत्तर देता येईल की ज्याच्याकडे जमीन नाही आणि अशा माणसाला शेती करण्याची कुवत आहे, क्षमता आहे, तर तो जमीन विकत घेण्यासाठी बँकेकडनं कर्ज घेऊ शकतो. एखाद्या माणसाची कष्ट करण्याची तयारी, शेतीचं त्याचं एकूण अंडरस्टँडिंग, त्याला शेतीचं कळतं किती हे लक्षात घेऊन एखादा बँकर एक 5 एकर 10 एकर जमीन मला विकत घ्यायची आहे आणि मी ती विकत घेतलेली जमीन उत्तम पद्धतीनं मशागत करून तुमचं कर्ज दरवर्षी थोडं थोडं मी 10 वर्षात परत फेडू शकतो, मला कर्ज जमीन घेण्यासाठी द्या, म्हणजे मुळात जमीन घेण्यासाठी कर्ज शेतकऱ्याला लागू शकतं. पण असा शेतकरी 2 प्रकारचा असू शकतो. एक तो लहान असतो, त्याची स्वतःची शेती लहान असते, आणखी शेती घेण्यासाठी तो कर्ज घेतो. किंवा काही शेतमजूर असतात, भूमिहीन असतात पण धडपडणारे असतात, कष्टाळू असतात, हुशार असतात, ते कर्जानं भांडवल उभा करून जमीन विकत घेऊन जमिनीची उत्पादकता वाढवून उत्तम शेती करून कर्जाची परतफेड करू शकतात आणि कालांतरानं जमीन मालक होऊ शकतात. हे पहिलं कारण. दुसरं कारण, एखाद्याकडे असलेली जमीन ही माळरानाची असते, दगडाधोंड्याची असते, फारशी सुपीक नसते, दुर्लक्षित असते, पडीक असते. अशा प्रकारच्या जमिनीची सुधारणा करण्यासाठी, लँड इम्प्रूव्हमेंट असते त्याला आपण म्हणू, ते करण्यासाठी त्या जमीन मालकाला बँकांच्याकडनं कर्ज पुरवठ्याची गरज निर्माण होऊ शकते. तिसरं कारण आहे ते शेतीला लागणारी आधुनिक अवजारं. जुन्या काळातली जी अवजारं होती ती विकत घेण्यासाठी कर्ज घेण्याची फारशी गरज पडत नव्हती. कुठं कुदळ, कुठं फावडं, कुठं खुरपं, अशा प्रकारची जी साधनं जुन्या काळातली शेतीची होती, अगदी मोठं त्या काळातलं अवजार म्हणजे नांगर, कुळव, पण त्या देखील सामान्य गोष्टी, गावातला काय तुमचा लोहार किंवा सुतार ही मंडळी किंवा तांबार, या तिघांच्या एकत्र प्रयत्नातून ही साधनं तयार व्हायची आणि ती शेतकऱ्याच्या स्वतःच्या आर्थिक कोटीतनं विकत घ्यायचा यायची. पण अलीकडची शेती तशी राहिलेली नाही. अलीकडच्या शेतकऱ्याला मोठी अवजारं घ्यावी लागतात, मोठ्या शेतकऱ्यांना ती अधिक मोठ्या प्रमाणात घ्यावी लागतात. काहींना मग ट्रॅक्टर्स घ्यावे लागतात, काहींना ट्रॉलीज घ्याव्या लागतात, काहींना हार्वेस्टर्स घ्यावे लागतात, काहींना ट्रक घ्यावे लागतात, मोटर इंजिन्स घ्यावी लागतात. म्हणजे या पद्धतीनं आधुनिक अवजारं शेतीला लागणारी जी घ्यावी लागतात, साठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणातली कॅन्स घ्यावे लागतात, हे सगळं विकत घेण्यासाठी जेवढी रक्कम लागते तेवढी शेतकऱ्याकडे असत नाही. आणि मग अशा कामासाठी, म्हणजे आपण त्याचं टेक्निकल टर्म अशी करू की मशिनरी अँड इम्प्लिमेंट्स, यंत्रसामग्री आणि अवजारं विकत घेण्यासाठी शेतकऱ्याला बँकांच्याकडनं कर्ज पुरवठ्याची गरज असते. शेतकऱ्याच्या धंद्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की एका बाजूला तो जनावरं पाळत असतो, त्याचे 2 हेतू असतात. एक, शेतीचं काम करण्यासाठी बैल, रेडे वगैरे यांचा वापर केला जातो, आणि दुसऱ्या बाजूला गाई म्हशी यांचं दुभत्यासाठी वापर करणं आणि ओघानं त्यातनं होणारा जनावरांचा पुरवठा भविष्यकाळातला त्याच्यासाठी वापर करणं, असंही, म्हणजे ज्याला आपण ॲनिमल हजबंडरी म्हणतो, त्याचं पर्पज हे या प्रकारचं असतं. अशा जनावरांची चांगल्या खरेदी करण्यासाठी, त्यांची देखभाल करण्यासाठी, त्यांचा गोठा बांधण्यासाठी काही वेळा शेतकऱ्यांना कर्ज लागतात आणि ती देखील बँकांच्याकडनं त्यांना मिळू शकतात. अलीकडच्या काळात आणखी एक नवीन प्रकार शेतीच्या बाबतीत, पूर्वी शेतीवर वस्ती असायची. तुमच्या ज्वारीच्या कडव्यापासून तयार केलेल्या, काय म्हणतात त्याला, झोपडी वजा ते खोप, खोप, हा त्याला नाव आहे खोप, खोप घातली जायची. त्याला काही भांडवल लागत नव्हतं. एक मध्ये आधाराला बांबू मिळाला की त्याच्याभोवती खोप घातली जायची, तिथंच माणसं झोपायची, तिथंच काम करायची. पण आता याचं रूपांतर, या खोपीचं रूपांतर फार्म हाऊसमध्ये झालंय. आणि मोठ्या शेतकऱ्यांना मध्यम शेतकऱ्यांना आपल्या शेतावर आपलं एक शेतावरचं घर असावं. शेताच्या मशागतीसाठी लागणारी अवजारं लागतात तिथं ठेवता यावीत. वस्तीला राहणाऱ्याची राहायची व्यवस्था करता यावी. जनावरांचा तिथं एखादा गोठा असावा. असं संयुक्त स्वरूपाचं फार्म हाऊस बांधण्यासाठी देखील शेतकऱ्यांना कर्ज लागतं आणि तेही तुम्हाला बँकिंग व्यवस्थेकडनं घेता येतं. शेवटचा जो भाग आहे तो शेतीला पाणी सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो आणि या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी एक विहीर काढता येते, दोन उपसा जलसिंचन योजना करता येते, तीन सरकारनं आणून सोडलेल्या कालव्यातलं पाणी घेता येतं. मग पाणी घेण्यासाठी पाट तयार करणं, उपसा सिंचन योजनेसाठी नदीत इंजिन बसवणं, ते पाणी खेचणं किंवा विहीर काढणं, या सगळ्याला भांडवल लागतं आणि हे एकदम एकाएकी मोठं भांडवल शेतकऱ्याच्या जवळच्या बचतीतनं उभं राहू शकत नाही आणि म्हणून शेतकऱ्याला त्याही ठिकाणी कर्ज पुरवठ्याची गरज असते. आणखी शेवटचं कारण जे महत्वाचं आहे, बऱ्याच वेळेला हंगामाच्या पूर्वी शेतीची मशागत करणं, योग्य वेळी घात साधून पेरणी करणं, पेरणी झाल्यानंतर आंतरमशागत करणं आणि पीक तयार झाल्यानंतर त्याची काय म्हणतात सुगी करणं, या वर्षभराच्या कामासाठी 12 महिन्याच्या आतलाच हा कालखंड असतो. शेतकऱ्याला स्वतःच्या जवळची सगळी रक्कम पूर्ण पडत नाही. अशा वेळी त्याला आम्ही क्रॉप लोन म्हणतो. पिकाच्या आधारावर घेतलेलं कर्ज आणि त्याचं कारण मुख्यतः शेतीचं त्या वर्षाचं कामकाज करण्यासाठी लागणारी रोख रकमेची गरज भागवणं हे असतं. अशा विविध कारणासाठी शेतकऱ्याला, म्हणजेच व्यापक अर्थानं सर्व शेतकऱ्यांना शेतीला कर्जाची गरज असते, पतपुरवठ्याची गरज असते. आता ही पीक कर्ज जे असतात, या पीक कर्जाचे परत उपघटक लक्षात घ्यावे लागतात. क्रॉप लोनमध्ये कशा कशाचा समावेश होतो? बियाणं घेण्यासाठी क्रॉप लोन लागतं, खतांच्या खरेदीसाठी क्रॉप लोन लागतं, इन्सेक्टिसाइड्स आणि पेस्टिसाइड ज्याला म्हणतात त्याच्या खरेदीसाठी क्रॉप लोन लागतं, मालाची साठप करणं, वाहतूक करणं, विक्री करणं या प्रक्रियेसाठी क्रॉप लोन लागतं, शेतावरच्या मजुरांचं वेतन देण्यासाठी क्रॉप लोन लागतं, वीज वापरण्यासाठी क्रॉप लोन लागतं. एवढंच नव्हे तर ज्याला तुम्ही जमीन महसूल म्हणता, लँड टॅक्सेशन म्हणता, ते भरण्यासाठी देखील क्रॉप लोन लागतं. अशी ही अल्पकाळाची जी कारणं आहेत त्यासाठी लागणारा जो कर्ज पुरवठा आहे त्याला आपण पीक कर्ज असं म्हणू. पुढचा प्रश्न साहजिकच जो अतिशय महत्वाचा आहे तो असा आहे की हा कर्ज पुरवठा, शेतीला लागणारा, शेतकऱ्याला लागणारा कर्ज पुरवठा करतं कोण, काय त्याचे मार्ग आहेत? एक काळ होता असा 18व्या 19व्या शतकात किंवा 20व्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकामध्ये भारताचा विचार जर केला तर बहुसंख्य शेतकरी सावकाराकडनं कर्ज पुरवठा करून घ्यायचे, ज्याला आम्ही इंडिजिनस बँकर्स म्हणतो किंवा मनी लेंडर्स म्हणतो. गावागावातनं हे मोठं चमत्कारिक होतं. म्हणजे गावागावातले जे सावकार असायचे ते नुसते सावकार नसायचे. एका बाजूला ते सावकार असायचे, दुसऱ्या बाजूला मोठे दुकानदार असायचे, तिसऱ्या बाजूला मोठे गावातले पाटील किंवा मगदूम किंवा खोत असायचे, मोठे शेतकरी असायचे आणि ते इतरांना कर्ज देऊ शकायचे. म्हणजे हे सावकारीचं संमिश्र स्वरूप आहे आणि हे परंपरेनं चालत आलेली व्यवस्था होती. दुसरा जो सोर्स आहे तो ब्रिटिशांच्या काळामध्ये डेव्हलप झाला. ते कर्ज असं म्हणता येणार नाही पण कर्ज स्वरूपाची मदत असायची ती. अत्यल्प व्याजानं शेतकऱ्याला शेतीच्या विकासासाठी किंवा अडचणीच्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून जी मदत दिली जाते त्याला अर्थात थोडंसं व्याज असायचं, त्याची परतफेड करावी लागायची, त्याला तगई असं त्या काळात, आत्ता ती पद्धत नाही आहे, ती एक पद्धत होती, तेही भांडवल उपलब्ध करण्याचा एक मार्ग मानला जायचा. अलीकडचा कालखंड जर लक्षात घेतला 1950 नंतरचा, स्वातंत्र्यानंतरचा, काही प्रमाणात खरं बघायला गेलं तर 1904 या देशातला पहिला सहकारी कायदा झाला आणि तो ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीच्या बाबतीत झाला. सहकारी शेती पतपुरवठा संस्था कशा स्थापन कराव्यात, त्या कशा चालवाव्यात वगैरे वगैरे एक कायदा झाला 1904 ला. आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्रामध्ये 2004 ला सहकाराचं शतक साजरं करायला सुरुवात केली. त्याचं कारण ते होतं 1912 ला परत कायद्यात दुरुस्ती झाली. आणि मग सध्या 1960 ला झालेला महाराष्ट्रातला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायदा 1960 तो बरीच वर्ष आहे तसा लागू होता. अगदी नुकतंच 2013 ला त्याच्यात मोठी दुरुस्ती झाली, 14 ला आणखीन काही दुरुस्त्या झाल्या. आणि आत्ता जो ऑपरेटिव्ह असा कायदा आहे तो 2014 चा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट नावाचा कायदा अंमलात आहे. मुद्दा असा आहे की सावकारांच्यामुळं शेतकऱ्यांची होणारी जी पिळवणूक होती, फसवणूक होती, दादागिरी होती, काही वेळा लुटमार होती, काही वेळा जमीन गहाण ठेवून घेतलेल्या सावकारानं जमीन ताब्यात घेतली आणि सगळं कुटुंब आपल्या घरात कामाला लावलं, अशा पद्धतीच्या कथा देखील जुन्या काळात होऊन गेलेल्या आहेत. सावकारीचा पाश नावाचा मराठी सिनेमामध्ये एक मोठा गाजलेला सिनेमा होऊन गेला. ती कथा जर कोणाच्या लक्षात आली तर तुमच्या लक्षात येईल की सावकारी ही काही सरळ साधी गोष्ट नव्हती. आणि त्या काळामध्ये त्या सावकारांचं नियंत्रण करणारी कायदेशीर व्यवस्था फारच जुजबी होती, त्यामुळं सावकार लूट करायचे. त्याला पर्याय काय म्हणून सरकारनं हे 1904 चा कायदा केला. आणि आत्तापर्यंत विकसित झालेली ही सहकारी पतव्यवस्था हा शेतीच्या कर्ज पुरवठ्याचा दुसरा भाग झाला. आणि म्हणून तुम्ही जर सहकारी पतव्यवस्थेची रचना बघितली तर मोठी आकर्षक रचना आहे. आणि या सहकारी पतव्यवस्थेच्या विकासाचं संपूर्ण क्रेडिट देशाच्या पातळीवर गोरवाला नावाच्या एका आय एस अधिकाऱ्याला जातं, एडी गोरवाला. आणि महाराष्ट्राच्या पातळीवर धनंजयराव गाडगिळांना जातं. खरं म्हणजे 1953-54 च्या दरम्यान भारत सरकारनं ग्रामीण पतव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. त्या समितीचे अध्यक्ष गोरवाला होते आणि ज्येष्ठ सदस्य डी जी गाडगिळ होते. यांनी या देशाच्या सगळ्या कर्जव्यवस्थेचा अभ्यास केला शेतीच्या. आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक राज्यामध्ये एक त्रिस्तरीय अशी सहकारी पतव्यवस्था, तिचा मुख्य उद्देश शेतीला कर्ज पुरवठा करणं हे असेल, ती निर्माण करा. आणि त्यातला पहिला स्तर फर्स्ट टायर म्हणजे गावाच्या पातळीला, खेड्याच्या पातळीला प्रायमरी कोऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी पॅक्स असं त्याला म्हणायचं. मग जिल्ह्याच्या पातळीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आणि मग राज्याच्या पातळीला राज्य सहकारी बँक किंवा शिखर बँक असं तिचं वर्णन केलं जातं. आज आपल्याला असं लक्षात येईल की देशाच्या विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू हीच प्रामुख्यानं हीच चार राज्य या सहकारी पतव्यवस्थेची उत्तम रचना आपापल्या राज्यात राबवत आहेत आणि फार चांगल्या पद्धतीनं यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या दोष आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, पण ही व्यवस्था निर्माण झाली म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये बँकिंग सेक्टरकडनं शेतकऱ्यांना मिळणारा कर्जाचा पुरवठा कुठेतरी 3-4% असायचा, उरलेला 96-97% पुरवठा हा सावकारांच्या मार्फत व्हायचा. ते प्रमाण कमी होत 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 सहकारी क्षेत्राचा पतपुरवठा आता नाही म्हटलं तरी 30-35-40% आहे. मधल्या काळात तो 50-55% गेलता, परत तो कमी झाला आहे, त्याच्याकडे आपण नंतर येणार आहे. परंतु सहकारी पतव्यवस्था हे एक महत्त्वाचं साधन आहे आणि ते महाराष्ट्रापुरतं जर विधान करायचं झालं तर मी असं म्हणेन की महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात गावाचा अ भाग पतसंस्था, गावाचा ब भाग पतसंस्था, क भाग पतसंस्था अशा शेतीच्या उत्तम प्रकारच्या पतसंस्था काम करतायत. आणि शेतीची ही सहकारी पतव्यवस्था एक महत्त्वाचा घटक मानता येईल. तिसरा जो घटक आहे तो व्यापारी बँका. पहिलं विधान मला असं करावं लागेल की 1969 पूर्वीच्या काळात, 1969 पूर्वीच का तर 1969 पूर्वीच्या काळामध्ये व्यापारी बँका खाजगी होत्या, त्या सरकारी मालकीच्या नव्हत्या. 1969 ला स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधींनी या देशातल्या 14 महत्वाच्या मोठ्या खाजगी बँकांचं व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि आता आपल्या देशामध्ये फार मोठ्या संख्येनं फार मोठ्या प्रमाणात या सरकारी बँका यांचं वर्णन आता काय करावं लागतं पब्लिक सेक्टर बँक किंवा सरकारी बँका असं करावं लागतं आणि या सरकारी बँका हा कर्ज पुरवठ्याचा शेतीचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. त्याचंही कारण असं आहे की सरकारनं रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून या सगळ्या व्यापारी बँकांना सरकारी आणि खाजगी देखील असं सांगितलंय की तुमच्या एकूण कर्ज पुरवठ्यातला 40% हिस्सा हा प्रायोरिटी सेक्टरसाठी असावा. प्राधान्यक्रम ज्या क्षेत्रांना सरकारनं दिलंय लघु उद्योग ग्रामीण उद्योग स्वदेशी शेती अशा क्षेत्राला 100 रुपये कर्ज वाटप तुम्ही करत असाल तर त्यातलं किमान 35-40% म्हणजे 41 रुपयाचं कर्ज वाटप या क्षेत्रांना तुम्ही केलं पाहिजे आणि तसं आम्हाला तुम्ही सिद्ध करून दाखवलं पाहिजे. त्यामुळं प्रत्येक व्यापारी बँकेला खाजगी असो किंवा सार्वजनिक असो आपल्या एकूण कर्जापैकी किमान 10-15% कर्जही शेतीला द्यावीच लागतात हा एक अत्यंत महत्त्वाचा सोर्स तयार झालेला आहे. ही म्हणजे सावकार सहकार सरकारी बँका खाजगी बँका हे सगळं लक्षात घेतल्यानंतर पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की या पतपुरवठ्याची रचना कशी असते शेतीच्या पतपुरवठ्याची रचना कशी असते टेक्निकल टर्म्समध्ये असं म्हटलं जातं की शेतीला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा लागतो. नंबर 2 शेतीला मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा लागतो आणि नंबर 3 शेतीला अल्प मुदतीचा म्हणजे लेस दॅन अ इयर 1 वर्षापेक्षा आतल्या कालखंडासाठी कर्ज पुरवठा लागतो. म्हणजे शेतीला मध्यम काळ अल्प काळ आणि दीर्घकाळ अशा तिन्ही प्रकारचा कर्ज पुरवठा लागतो. आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की या पद्धतीचा कर्ज पुरवठा एकाच संस्थेमार्फत मोठे सावकार वगैरे असतात ते तुमच्या जमीन विकत घेण्यासाठी कोणालाही पैसा देत नाहीत. खाजगी व्यापारी बँका देखील जमीन विकत घेण्यासाठी पैसा कोणाला देतील अशी शक्यता फारशी आढळत नाही अनलेस तो जमीन विकत घेणारा आणि तो बँकर यांच्यामध्ये काही परस्पर घनिष्ठ परिचय असणं किंवा त्याच्या कुवतीबद्दल त्या बँकेला खास विश्वास वाटणं ही कारणं सोडली तर व्यापारी बँका देखील जमीन विकत घेण्यासाठी फारसा पैसा देत नाहीत. मग प्रश्न असा निर्माण होतो की शेतीला लागणारा दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करायचा कोणी कारण आपण मगाशी बघितलं तसं विहीर काढायची आहे तर विहीर काढण्यासाठी नाही म्हटलं तरी आत्ताच्या याच्यामध्ये कदाचित 2-4 लाख रुपये लागत असतील आणि एवढी रक्कम काय त्या शेतकऱ्याकडे असत नाही आणि ही रक्कम जी बँक देते त्या बँकेची त्या रकमेची परतफेड तो शेतकरी लगेच वर्षात 2 वर्षात 3 वर्षात करेल अशी सुतराम शक्यता नाही आहे. ज्या कारणासाठी ती विहीर काढायची आहे ती विहीर काढल्यानंतर पाणी लागल्यानंतर त्याची पाठव्यवस्था केल्यानंतर पीक आल्यानंतर पहिल्या वर्षी पिकाच्या उत्पन्नाचा काही भाग व्याज आणि हप्ता देण्यासाठी दुसऱ्या वर्षी तसंच तिसऱ्या वर्षी तसंच 10-15-20 वर्षाच्या काळात ते फेडतं. मग यातून पूर्वीच्या काळात म्हणजे 1980 पूर्वीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये ही जी मगाशी मी सहकारी पतव्यवस्था सांगितली त्या सहकारी पतव्यवस्थेलाच एक वेगळं डायमेन्शन एक वेगळं वळण देण्यात आलं आणि ज्याला जुन्या काळामध्ये भूविकास बँका लँड डेव्हलपमेंट बँक्स आणि त्याच्या अगोदरच्या काळामध्ये लँड मॉर्टगेज बँक असा त्यांचा उल्लेख केला जायचा. मॉर्टगेज हा शब्द लक्षात घ्या. शेतकऱ्याला गुंतवणुकीची प्रक्रिया राबवायची असेल भांडवल निर्माण करायचं असेल इमारत बांधायची असेल कालवा तयार करायचा असेल पाट तयार करायचे असतील लिफ्ट इरिगेशन स्कीम तयार करायची असेल अशा वेगवेगळ्या कारणासाठी जर मोठं कर्ज लागणार असेल तर हे कर्ज अशा पद्धतीचं कर्ज आणि अर्थात जमीन विकत घेण्यासाठी जर कर्ज लागणार असेल तर अशा कर्जाची व्यवस्था करण्यासाठी सरकारनं सहकारी पतव्यवस्थेच्या माध्यमातच प्रत्येक जिल्ह्याला एक भूविकास बँक अगोदरच्या शब्दात बोलायचं झालं तर भूतारण बँका निर्माण केल्या ज्या जमिनीसाठी हे करायचं आहे त्या जमिनीचं तारण ठेवायचं, ती भांडवली गुंतवणूक करायची, उत्पादक गुंतवणूक करायची, शेताला अधिक पाणी द्यायचं, शेताला अधिक बंडिंग करायचं, शेताची धूप थांबवायची वगैरे वगैरे वेगवेगळ्या पद्धतीनं, आणि मग त्या शेतामध्ये हे भांडवली काय म्हणतात साधन निर्माण केल्यामुळं शेताच्या उत्पादकतेची जी वाढ होते त्या वाढीतला काही भाग हप्ता भरण्यासाठी आणि काही भाग व्याज भरण्यासाठी वापरायचा, अशा प्रकारची ही भूतारण बँकांची, ज्यांना नंतर लँड डेव्हलपमेंट बँक्स असं नाव दिलं गेलं, त्यांची व्यवस्था निर्माण झाली. पण गंमत अशी आहे की 1980 नंतरच्या काळामध्ये बऱ्याच भागामध्ये या भूविकास बँका अडचणीत आल्यात असं लक्षात आलं. कर्ज वाटप झालं पण कर्जाच्या परतफेडीची व्यवस्था अतिशय ढिसाळ पद्धतीनं राबवली गेली आणि मग या बँका चालवता येतील का नाही, यांच्या माध्यमातून हे काम आपण करू शकतो का नाही, का याला काही पर्यायी व्यवस्था करता येईल, अशा प्रकारचा अभ्यास झाला आणि त्यातनं मग आपल्या देशामध्ये एक अतिशय महत्वाची शेतीच्या पतपुरवठ्याची विकासाची व्यवस्था निर्माण झाली. त्यासाठी मग रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानं भांडवलानं नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट, नाबार्ड म्हणून जिचा उल्लेख केला जातो, त्या नावाची बँक स्थापन करण्यात आली. आज या बँकेच्या बहुतेक जिल्ह्याला शाखा असतात, काही ठिकाणी महत्वाच्या तालुक्यामध्ये देखील त्यांच्या उपशाखा असतात, आणि शेतीच्या दीर्घ मुदतीच्या आणि मध्यम मुदतीच्या कर्जाची व्यवस्था ही नाबार्ड जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबवत असते आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही योजना यशस्वी झाली असं म्हणायला काही हरकत नाही. खरं म्हणजे जरा मागं आपण गेलो तर 1935 या देशातली जी रिझर्व्ह बँक स्थापन झाली ती खाजगी म्हणून स्थापन झाली. 1948-49 तिचं राष्ट्रीयकरण झालं स्वातंत्र्यानंतर, आणि राष्ट्रीयकरण झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेमध्ये एक ॲग्रिकल्चरल क्रेडिट डिपार्टमेंट, म्हणजे शेतीच्या पतपुरवठ्याचा विशेष अभ्यास करण्यासाठी, व्यवस्था करण्यासाठी, नियोजन करण्यासाठी या तुमच्या रिझर्व्ह बँकेमध्ये ॲग्रिकल्चरल क्रेडिट डिपार्टमेंट सुरू झालं. कालांतरानं याचंच रूपांतर ॲग्रिकल्चरल रिफायनान्स कमिशनमध्ये झालं, शेतीच्या पुनर्वित्त व्यवस्थेची तरतूद करणारं आयोग म्हणून त्याची निर्मिती झाली, आणि मग त्यातनंच शेवटी 80 दरम्यान हे तुमचं नाबार्डसारखं एक नवीन यंत्र म्हणा, साधन म्हणा, व्यवस्था म्हणा विकसित झाली. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 80 जी डेव्हलपमेंट आहे, आणखी एक प्रकार घडला, विशेषतः 69 कालखंड जर लक्षात घेतला तर फक्त शेती शेती म्हणून चालणार नाही, तर ग्रामीण विकास ही फक्त शेती विकासापेक्षा जास्त मोठी कल्पना आहे असं मानून आपल्याला ग्रामीण पतपुरवठ्याची व्यवस्था केली पाहिजे असा एक विचार पुढे आला, आणि त्यातनं मग रिझर्व्ह बँकेनं राष्ट्रीयकृत मोठ्या बँकांच्या मदतीनं त्या त्या प्रदेशामध्ये रिजनल रुरल बँक्स RRB या नावाची एक व्यवस्था तयार केली. या RRB देखील नाबार्डच्याच पद्धतीनं शेतीच्या विकासाची, भांडवली साधनांची निर्मिती करण्यासाठी मध्यम आणि दीर्घ मुदतीची कर्ज पुरवठा करण्याची व्यवस्था राबवतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न शेतीच्या कर्ज पुरवठ्याचे प्रश्न या शीर्षकाखाली लक्षात घ्यावे लागतील. पहिला प्रश्न असा उपस्थित करावा लागतो की शेतकऱ्याला कर्ज देत असताना कशाचं तारण घ्यावं, प्रॉब्लेम ऑफ मॉर्टगेज सिक्युरिटी. एक तर खरं आहे की कुणालाही कर्ज देत असताना कर्जदार कर्ज घेणाऱ्याची क्षमता कॅपॅसिटी चारित्र्य आणि भांडवल उभं करण्याची ताकद क्रेडिबिलिटी पत असं ज्याला म्हणायचं अशा गोष्टी विचारात घेतल्याच पाहिजेत. मग तो कारखानदार असेल, व्यापारी असेल, शेतकरी असेल, माझ्यासारखा नोकरदार असेल, मला बँकेनं कर्ज देताना माझी ज्याला क्रेडिट वर्दीनेस म्हणतात पतपात्रता म्हणतात ती तपासली तर पाहिजेच पाहिजे, मग शेतकऱ्याच्या बाबतीत देखील ते लागूच होतं. पण हे कसं आहे, हे सब्जेक्टिव्ह आहे. एखादा शेतकरी प्रामाणिक आहे, हार्ड वर्किंग आहे वगैरे वगैरे हे मला वाटतं, म्हणून खरं नाही. शेवटी दिलेलं कर्ज बँकांना जर परत येत गेलं, दिलेल्या कर्जावरचं व्याज जर रेग्युलरली त्यांना मिळत राहिलं, तरच बँका नवी कर्ज देऊ शकतात आणि गुंतवणुकीची, विकासाची, डेव्हलपमेंटची सातत्यपूर्ण प्रक्रिया चालू राहू शकते. मग प्रश्न पुढचा असा उपस्थित केला जातो की ठीक आहे, आता शेतकरी खरं बघायला गेलं तर एक जनरल स्टेटमेंट असं करता येईल, कुठल्याही व्यापारी कारखानदारापेक्षा आमच्या देशातला प्रातिनिधिक शेतकरी हा प्रामाणिक असतो, कष्टाळू असतो, आपलं कर्ज वेळेवर फेडावं अशी त्याची भावना असते, व्याजासकट कर्ज फेडलं पाहिजे असंही त्याला वाटतं. हे अर्थात सगळ्याच मोठ्या श्रीमंत शेतकऱ्यांना देखील लागू होईल का नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण आपण असं जरू की शेतकरी अप्रामाणिक आहे, पण नुसत्या प्रामाणिकपणावर कर्ज द्यायचं का? ज्याला धाडसी बँकर म्हणतात, कल्पक बँकर म्हणतात, त्याचं उत्तर हे असेल की अशा माणसाला देखील कर्ज द्या ज्याच्याकडे तारण द्यायला दुसरं काही नाही आहे, एक जमीन आहे आणि जमीन मी चांगली कसतो, त्याच्यातनं चांगलं उत्पादन घेतो, योग्य किमतीला बाजारात माल विकतो, चार पैसे मिळवतो, तुमचं कर्ज फेडतो असं म्हणणारा शेतकरी असेल तर त्यालाही कर्ज द्यावं, तारण न घेता कर्ज द्यावं, अशा प्रकारचं धाडस करणारे काही बँकर्स असतात. याला आमच्या बँकिंगमध्ये प्रोडक्टिव्हिटी किंवा इन्कम जनरेशन अप्रोच, म्हणजे कर्ज दिल्यामुळं त्या व्यवसायाचं उत्पन्न वाढणार आहे आणि वाढलेल्या उत्पन्नातला थोडा भाग बाजूला काढला तरी त्या वर्षाचा हप्ता आणि त्या वर्षाचं व्याज परत मिळू शकतं असं गणित जर घालता येत असेल तर कर्ज द्यायला काही हरकत नाही, हे मान्य. मग दुसरा जो पर्याय आहे तो साधा सोपा पर्याय आहे की तुला विहीर करायची आहे, तुला बांध बंदिस्ती करायची आहे किंवा फार्म हाऊस बांधायचं आहे किंवा ट्रॅक्टर घ्यायचा आहे, ठीक आहे, जमीन लिहून दे, जमिनीचं तारण दे, त्याच्या अगेन्स्ट आम्ही तुला कर्ज देतो. आणि सावकारानं जमिनीचं तारण लिहून घेणं आणि बँकेनं किंवा पतसंस्थेनं किंवा नाबार्डनं घेणं याच्यात फरक आहे. हे लोक सहजासहजी तुमची जमीन ताब्यात घ्यायला कधीच येत नाहीत, त्यांचा जमीन ताब्यात घ्यावा असा हेतूही असत नाही. एक सुरक्षा म्हणून अगदी बुडतंय असं कर्ज वाटलं तरच तीच जमीन दुसऱ्या कोणाला तर देऊन त्याच्याकडनं चार पैसे घेऊन कर्ज मिटवणं वगैरे असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे तारणाचा प्रश्न दीर्घमुदतीच्या कर्जाच्या बाबतीत जमिनीचं तारण हाच महत्वाचा भाग. दुसरा प्रश्न आहे वेळेचा. कर्ज आणि विशेषतः शेतकऱ्याला केव्हा मिळतं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. पावसाळ्याच्या तोंडाला मला कर्ज मिळालं तरच मी शेतीची मशागत व्यवस्थित करणार आहे. म्हणजे शेतीच्या मशागतीचा पेरणीपासून मशागतीपर्यंत आणि सुगीपर्यंत हा जो कालखंड आहे आणि त्याच्या अगोदरचा एक महिना दीड महिना मशागतीचा पूर्व मशागतीचा कालखंड, या सगळ्या काळात मला सतत पैसा खर्च करावा लागतो आणि मग केव्हा तरी दिवाळीच्या दरम्यान, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान माझा उत्पादित माल बाजारात विकून मला पैसे यायला सुरुवात होते. या काळाचा विचार जर केला तर नॉर्मली असं विधान करावं लागेल की किमान पीक कर्जाच्या बाबतीत, क्रॉप लोनच्या बाबतीत शेतकऱ्याला मे जून या दरम्यान कर्ज मिळत राहणं, खरं म्हणजे एप्रिलपासूनच ती मिळायला पाहिजेत तर पूर्व मशागत व्यवस्थित होते आणि चांगलं उत्पादन घेता येतं. तर वेळेवर शेतकऱ्याला कर्ज देणं हा एक प्रश्न आहे. तिसरा, शेतकऱ्याला पुरेसं कर्ज देणं, ॲडेक्वेसी, म्हणजे मला माझ्या शेतीचं पीक घेण्यासाठी समजा 10,000 रुपये लागणार असतील आणि बँकेनं किंवा पतसंस्थेनं सांगितलं की ठीक आहे बाबा आम्ही 10,000 काही देऊ शकत नाही, आम्ही तुला 5,000 देतो. आता 5,000 कामगारांचे पगार भागवायचे, खताची किंमत भागवायची, औषधाची किंमत भागवायची, घरचा खर्च चालवायचा, मुलाबाळांचं शिक्षण बघायचं, औषध पाणी बघायचं, कसं बघायचं, अशा वेळेला काय होतं, कमी कर्ज मिळालं तर ते कर्ज शेतीच्या कामासाठी न वापरता प्रथम घरच्या कामासाठी, अनुत्पादक कामासाठी वापरलं जाण्याची, ज्याला टेक्निकल भाषेमध्ये डायव्हर्जन म्हणतात, असं डायव्हर्जन होण्याची शक्यता असते. आणि ते जर टाळायचं असेल तर विशिष्ट पिकासाठी विशिष्ट क्षेत्रासाठी किती कर्ज लागतं याचं शास्त्रशुद्ध मोजमाप होण्याची गरज आहे. आणि सुदैवानं आपल्या देशामध्ये या पद्धतीचं मोजमाप बऱ्यापैकी शेतीच्या क्षेत्रात झालंय. त्याला कर्ज मर्यादा पत्रक कम पत्रक असं नाव देतात. बघा, गावातल्या पतसंस्था आपापल्या प्रत्येक सभासद शेतकऱ्याला त्याचं किती क्षेत्र आहे, तो कुठली पिकं घेतो, त्याचं आतापर्यंत वागणं कसं आहे हे सगळं लक्षात घेऊन याला किती कर्ज देता येतं जास्तीत जास्त अशा मर्यादा ठरवून ठेवलेल्या असतात. आणि त्या मर्यादेत त्या पतसंस्थेकडनं कर्ज मिळतं. पतसंस्थेला हा व्यवहार करण्यासाठी मध्यवर्ती बँक भांडवल उचलून देते. मध्यवर्ती बँकेला हा धंदा करण्यासाठी राज्य सहकारी बँक भांडवल देते, काही वेळा नाबार्ड भांडवल देते. आणि याच्याही पलीकडे गेल्यानंतर काही वेळा व्यापारी बँका आपल्याजवळचे ज्यादा पैसे या पतसंस्थेला सहकारी क्षेत्राला पुरवठा करतात आणि त्यातनं शेतीच्या पतपुरवठ्याची व्यवस्था बऱ्यापैकी राबायला लागते. त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आहे. शेतीला दिलेल्या कर्जावर व्याजदर काय घ्यायचा? आता समजा टाटांच्या उद्योगासाठी बँकेनं दिलेलं कर्ज 5 कोटीचं आहे आणि तिथं 12% व्याज घेत असतील, तर इकडे एखाद्या मोठ्या शेतकरी गटाला आम्ही 5 कोटीचं कर्ज दिलं तर तिथेही 12% व्याज घ्यायचं का? आणि याचं उत्तर नकारार्थी आहे. शेतीची उत्पादकता वाढायला वेळ लागतो. शेतीच्या उत्पन्नाला बाजारात मिळणारी किंमत नेमकी असतेच ठरतेच ती ठरवता येते याचाही अंदाज नसल्यामुळं शेतकऱ्याला दिलेल्या कर्जावर व्याज घेत असताना व्याजाचा दर हा थोडासा तुलनेनं कमी ठेवावा असं सरसकट जगभर मान्य झालंय. आणि सहकारी संस्था तर व्याजाचा दर कमी घेतातच हे सरसकट माहिती आहे. पुढचा प्रश्न येतो परतफेडीचा. आणि मागाशी म्हटलं तसं सामान्य लहान मध्यम शेतकरी प्रामाणिक आहे. तो बऱ्याच वेळेला आपल्या कर्जाची परतफेड दरवर्षी ठराविक व्याजानं ठराविक हप्त्यानं करत जातो. त्याला असंच वाटत असतं की या कर्जातनं मी मोकळा कधी होईल. आणि पीक कर्जाच्या बाबतीत तर गंमत अशी असते की पीक कर्जाचं लिंकिंग म्हणजे पिकापासून येणारं उत्पन्न आणि कर्जाची परतफेड यांचं एकमेकात लिंकिंग केलं जातं. म्हणजे ज्या पतसंस्थेकडनं मी कर्ज घेतलं त्या पतसंस्थेला मी लिहून देतो की माझं जे उत्पन्न येईल त्या उत्पन्नाचा एवढा भाग तुम्ही तुमच्या कर्जासाठी परस्पर वळता केला तरी माझी काही हरकत नाही बँकेच्या माध्यमातून. याला लिंकिंग म्हणतात. असं लिंकिंग जितकं जास्त असेल तितकं परतफेडीचा प्रश्न सुटतो. पण बऱ्याच वेळा माझं पतसंस्थेशी असलेलं नातं, मध्यवर्ती बँकेशी असलेलं नातं आणि मी खाजगी बँकेकडनं घेतलेलं कर्ज यांचा ताळमेळ लागत नाही. बुडवाबुडवीचे प्रकार बऱ्यापैकी होतात आणि शेतकऱ्यांची कर्ज बुडवण्याची मोठ्या मध्यम किंवा लहान शेतकऱ्यांची ही प्रवृत्ती असत नाही, मोठ्या शेतकऱ्यांची असते असं बऱ्याचशा संशोधनातून व्यक्त झालेलं आहे. परतफेड याचा अर्थ सव्याज वेळेत योग्य हप्त्यानं दरवर्षी ती करत जाणं असा तो परतफेडीचा प्रश्न असतो. पुढचा जो प्रश्न आहे, आम्ही शेतकऱ्याला त्याच्या एकरामध्ये यावर्षी 50 पोती धान्य येणार आहे असं गणित घालून कर्ज देतो. पण हे देत असताना इलेमेंट ऑफ अनसर्टेनिटी अनिश्चिततेचा जो घटक आहे शेतीतला, पाऊसच आला नाही. आता यावर्षी सगळीकडे जे घडलं ते असं आहे की आत्ता पाऊस येईल म्हणून आम्ही पेरणी केली, पाऊस नाहीच आला, पहिली पेरणी वाया गेली, बियाणं गेलं. आता परत पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही बँकांच्याकडनं कर्ज घेतो, बियाणं घेतो, अमुक करतो तमुक करतो, दुसरी पेरणी करतो आणि नंतर पाऊस येतच नाही, दोन्ही पेरण्या बाद जातात. अशा वेळी आम्ही दिलेली कर्ज परत कशी यायची हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि याचं मुख्य कारण नैसर्गिक अनिश्चिततेचा घटक हे आहे, अनसर्टेनिटी इलेमेंट. त्याच्याही पुढचा आणखी एक असुरक्षिततेचा किंवा अनिश्चिततेचा घटक आहे, तो म्हणजे शेतमालाच्या किमतीचा. आता आपण ताजंच उदाहरण बघतोय की कांदा पिकवण्यासाठी समजा शेतकऱ्यानं 5,000 रुपयाचं कर्ज घेतलंय आणि त्यानं अंदाज काय केला असेल, गेल्या 2 महिन्यापूर्वी बाजारात 50 रुपये 60 रुपये किलो कांदा विकला जात होता, 30 रुपयेला विकला जाईल असं त्यानं गृहित धरलं असेल आणि त्या बेसिसवर त्यानं कॅल्क्युलेशन केलं असेल आणि 5,000 रुपये कर्ज घेतला असेल, आता 30 रुपयाचा गाडना 10 रुपयाला जातोय, मग एका किलो पाठीमागे जर 20 रुपयाचं नुकसान झालं असेल तर हा शेतकरी त्या कर्जाची परतफेड कशी करणार, हा एक साधा अत्यंत सामाजिकदृष्ट्या महत्वाचा प्रश्न असतो. शेतमालाच्या किमती अस्थिर आहेत, अनिश्चित आहेत, केव्हाही चढ उतार होऊ शकतो असं चित्र असल्यामुळं शेतीला देताना कर्ज देताना काळजी करावी लागते. या इलेमेंटचं काही काय म्हणतात कॉस्टिंग त्यामध्ये गृहित धरलं पाहिजे, गणित धरलं पाहिजे. आणि शेवटचा जो भाग आहे, शेतकऱ्याला त्याच्या मालाची विक्री केल्यानंतर मिळणारं उत्पन्न आणि शेतकऱ्याला ज्या वस्तू सेवा लागतात त्या बाजारात घेताना द्यायला लागणाऱ्या किमती, याचा काही ताळमेळ आहे का? याचा आपण यापूर्वी एकदा उल्लेख केला आहे शेती धोरणाच्या बाबतीत, टर्म्स ऑफ ट्रेड, व्यापार शर्ती या शब्दाच्या नावानं. बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना भेटणाऱ्या टर्म्स ऑफ ट्रेड, व्यापार शर्ती या प्रतिकूल असतात आणि त्यामुळं त्यांची कर्ज घेण्याची किंवा त्यांना कर्ज देण्याची पतसंस्थांची मर्यादा कमी कमी होत जाते, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. एका प्रश्नाकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. एका बाजूला हे निसर्गाचा लहरीपणा, दुसऱ्या बाजूला सावकारीची वर्तणूक, तिसऱ्या बाजूला किमतींचा अनिश्चितपणा, चौथ्या बाजूला आंतरराष्ट्रीय स्पर्धा, अशा अनेक कारणामुळं आज शेती उत्पादक अडचणीत आला आहे आणि त्याच्या मालाला मिळणारी किंमत बाजारात कोसळत चालली आहे. अशावेळी त्यानं घेतलेली कर्ज त्याला वेळेत परत करता येत नाहीत आणि अशा अडचणीच्या अवस्थेत सेल्फ रिस्पेक्टिंग फार्मर, आत्मसन्मानाची ज्याची भावना बळकट आहे असा शेतकरी 10 वेळा विचार करतो, अरे माझं काय झालं, आता हे मी कसं करणार, माझ्या कुटुंबाची काय व्यवस्था करणार, माझ्या पोरीचं लग्न करायचं आहे, माझ्या मुलाचं शिक्षण चाललेलं आहे, माझ्या वडिलांचं आजारपण आहे, असे सगळे प्रश्न त्याच्या भोवती घोंगावायला लागतात आणि अगदी अडचणीत आलेला थोडासा दिलानं कच्चा असलेला शेतकरी अशा वेळी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो, हे महाराष्ट्रातल्या शेतीला तर आता सरसकट माहीत झालं आहे. त्यामुळं तोही शेती पतपुरवठ्याचा एक महत्वाचा प्रश्न आहे, याची काळजीपूर्वक जाणीव ठेवली पाहिजे, दखल घेतली पाहिजे आणि तिथं एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करावा लागतो की म्हणून शेतकऱ्याच्या उत्पादनामुळं सामाजिक हित त्याच्या नुसत्या उत्पादनाच्या मर्यादेत होत नाही, त्याच्या पलीकडे होतं की ज्याचं मोजमाप केलं जात नाही शेतकऱ्याला त्या मोजमापाची किंमत मिळत नाही. मग शेतकऱ्याला असं उत्पादन करण्यासाठी कारखानदारासारखा 12%, 15%, 18% व्याजदर घेऊन चालेल का? चालणार नाही. त्याला सवलतीच्या व्याजानंच कर्ज दिली पाहिजेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला नुसतं सवलतीच्या व्याजानं नव्हे, अत्यल्प व्याजानं कर्ज दिली पाहिजेत. आणि जेव्हा सगळ्या बाजूनी शेतकरी घेरला जातो आणि त्याच्या कर्जाची परतफेड होणं अशक्य होतं, त्यावेळेला शेतकऱ्याला कर्जमाफी ही दिलीच पाहिजे, कर्जमुक्ती ही दिलीच पाहिजे. असं काही दरवर्षी करावं लागत नाही, 5-10 वर्षांनी कदाचित 20-25 वर्षांनी असं केव्हा तरी घडतं आणि शेतकऱ्याची अन्नदात्याची भूमिका लक्षात घेतली, त्या भूमिकेचं महत्व लक्षात घेतलं तर समाजानं अशा अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफ करणं हे राजकीयदृष्ट्या आवश्यक, नैतिकदृष्ट्या समर्थनीय आणि अर्थशास्त्रीयदृष्ट्या बिनतोट्याचं आहे, असंच विधान करावं लागेल. शेतकऱ्यांची कर्जव्यवस्था अधिक बळकट करायची असेल तर काय करता येईल याचाही आपल्याला विचार करता येतो. तुम्ही जर शेतकऱ्याला चांगली गोदाम व्यवस्था दिली, एक त्याला त्या गोदामाच्या पावत्या म्हणजे ज्या पावत्यांना लीगल टेंडर किंवा निगोशिएबल पेपर इन्स्ट्रुमेंट असं स्वरूप असेल ते तारण ठेवून मला कुठेही कर्ज मिळावं, माझ्याकडं गोदामाची पावती असेल, माझं 50 पोती गहू आमच्या गोडाऊनमध्ये सरकारी असेल, खाजगी असेल, कोणाचाही असेल, मान्यताप्राप्त गोडाऊनमध्ये माझा एवढा माल आहे असं म्हटल्यानंतर शेतकऱ्याला त्या मालाच्या अगेन्स्ट बाजारातल्या किमतीच्या बेसिसवर उचल मिळालीच पाहिजे. अशी व्यवस्था झाली की शेतकऱ्याचं नुकसान होण्याचं प्रमाण कमी होईल. दुसरं आणखी एक जे भारताच्या बाबतीत प्रकर्षानं लक्षात घेतलं पाहिजे, उत्तर भारतामध्ये महापूर आणि दक्षिण भारतामध्ये दुष्काळ असं जे प्रचंड विषमतेचं चित्र आहे, हे म्हणजे महापुरानंही नुकसान होतं आणि प्रचंड मोठ्या दुष्काळानंही नुकसान होतं. आणि अलीकडच्या काही 10-15-20 वर्षांमध्ये या तुमच्या पूर्व किनाऱ्याला आणि पश्चिम किनाऱ्याला सागरी काय म्हणतात अस्थिर हवामानाचे वादळांचे प्रतिकूल परिणाम होत आहेत. शेती जमिनीखाली बुडतीये, गावं जमिनीखाली जात आहेत. अशा वावटळींचा किंवा सायक्लोनचा जो परिणाम होतो त्यातनंही शेती बाद होते. म्हणजे या ना त्या मार्गानं शेती अडचणीत येण्याची परिस्थिती वाढत चालली आहे. त्याला कदाचित ग्लोबल वॉर्मिंग कारण असेल, पर्यावरणाचा ऱ्हास हे कारण असेल, त्यांचाही अभ्यास झाला पाहिजे. पण तो अभ्यास करत असतानाच आणि सुदैवानं भारत सरकारनं त्याबाबतीत व्यवस्था केली आहे. आता ज्याला तुम्ही राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्था म्हणता त्या प्रकारची व्यवस्था झालेली आहे. एवढंच नव्हे तर भारत सरकार दर 5 वर्षांनी फायनान्स कमिशनच्या माध्यमातून घटक राज्यांना अशा नैसर्गिक अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी काही निधी देण्याची तीही व्यवस्था झालेली आहे. म्हणजे त्याबाबतीत आपण योग्य पद्धतीनं इव्हॉल्व्ह होतोय. त्यानंतर शेतीच्या कर्जावर अंशदान देण्याची व्यवस्था सरकारनं करावी याबद्दलचं मगाशीच मी विश्लेषण केलं. म्हणजे शेतकऱ्याला इतरांच्या तुलनेनं कमी व्याजानं कर्ज मिळावं, नंबर एक. आणि अडचणीच्या नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये शेतकऱ्याला व्याजात सवलत मिळावी, नंबर दोन. आणि अतिशय टोकाच्या आपत्तीच्या काळामध्ये शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हावं, असं 3 टप्प्यात आपल्याला हे मांडावं लागतं. आता शेतकऱ्यांची ही सगळी परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर एक वास्तव आपल्यासमोर येतं, ते असं की लहान सीमांत शेतकरी, मध्यम शेतकरी हा आज बदललेल्या जागतिक परिस्थितीमध्ये शेतकरी म्हणून टिकू शकत नाही. यांचं काय करायचं? यांना पर्यायी रोजगार कुठं द्यायचा? का यांना आहे ती शेती त्यांनी एकत्रित करून सहकारी पद्धतीनं किंवा संयुक्त शेती पद्धतीनं भांडवली पद्धतीनं शेती करायची का गावकऱ्यांनी एकत्र येऊन गाव शेती एकत्र करायची? या लाईनवर देखील आता विचार करण्याची गरज आहे. आणि हे मोठ्या प्रमाणात जर शेती करण्याचं तंत्र आम्ही स्वीकारलं तर कदाचित भारताची पहिली हरित क्रांती ही पाण्यामुळं, खतामुळं, बियाण्यामुळं झाली. दुसरी हरित क्रांती व्हायची असेल तर भारताच्या शेतीची सरासरी कसणुकीचं धारणा क्षेत्र हे मोठं झालं पाहिजे. ते मोठं करण्याचे मार्ग सहकारी शेती असेल, संयुक्त शेती असेल, गाव शेती असेल किंवा आणखी काही असेल, पण ते करण्याशिवाय पर्याय नाही याचाही आपल्याला विचार केलाच पाहिजे. आणि हा विचार करत असताना काही प्रमाणात आमच्या शेतीवरची काही लोकसंख्या ही बिगर शेती क्षेत्राकडं, औद्योगिक क्षेत्राकडं, व्यापारी क्षेत्राकडं, शहरांच्याकडं हलणार आहे. आणि या शहरांचे निर्माण होणारे प्रश्न जे आहेत ते नंतरच्या काळातले महत्त्वाचे प्रश्न मानावे लागतील. हे सगळं आपण ऐकल्यानंतर, चर्चा केल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट साधी लक्षात येते की शेतीचा कर्ज पुरवठा किंवा पतपुरवठा ती राबवण्याची रचनात्मक व्यवस्था, त्याबाबतीतलं सरकारचं उत्तरदायित्व, या सगळ्याच गोष्टी धोरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आभारी आहे.